श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. अठरावी ओवी घेऊन झाली. अठराव्या ओवीमध्ये दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी ही सुद्धा कशी नष्ट होते, ही कशी सुद्धा त्या परमात्म्यातच विलीन होते याबद्दलची एक परिचयात्मक चाहूल माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना लावून दिली आणि म्हटलं की तेवी आपणची आपुल्या पोटी, पाहणाराही आपणच स्वतःही आपणच, आपण या दृश्य दावीत उठी, स्वतःच दृश्य स्वतःच दृष्टा, आणि शेवटी तो दृष्टा पण नष्ट होतो आणि म्हणून ती त्रिपुटी दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी ती समाविष्ट होते त्या परमात्म्यामध्येच. आणि परमात्मासुद्धा अनंत रूपाने का नटतो, एकोहम बहुश्याम, परमात्म्याने एक संकल्प केला असतो सर्व ठिकाणी व्याप्त होऊन राहण्याचा, आणि म्हणूनच त्यातून निसर्ग निर्माण झाला, त्यातून प्रकृती निर्माण झाली. त्या विविधतेने नटलेला निसर्ग प्रकृती हे परमात्म्याचंच रूप असून जेवढे काही विविध रूपे किंवा जितका काही निराळेपणा नैसर्गिकरित्या जाणवतो तो सुखकारक असतो. त्याविरुद्ध माणसाने निर्माण केलेली विविधता हे नष्ट होणारी असून ती दुःख देणारी असते. अशी ही 18वी ओवी काल घेऊन झाली होती. आज 19व्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. सुताचिये गुंजे आत वाहेर नाही तुझे, तेवी तीनपणे वीण जाणिजे त्रिपुटी हे. सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे बिन जाणिजे त्रिपुटी हे. सुताच्या गुंडाळीत जेव्हा सूत असते, तो जो सुताचा गुंडाळा असतो गोल गोल, त्याला गुंज म्हणतात. सुताची गुंजे सूत ज्या ठिकाणी गुंडाळलेलं आहे त्या गुंडाळ्यामध्ये आत आणि बाहेर सगळं सूतच आहे. आत बाहेर नाही दुजे, सुता व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. तेवी तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी हे. त्याप्रमाणे हे जे तीन असतात, दृष्टा दृश्य आणि पाहण्याची क्रिया दर्शन, देखावा, देखावा तर दृश्यच झालं पण पाहण्याची क्रिया दर्शन, हे तीनसुद्धा एका परमात्म्याच्या ध्यानावाचून दुसरे काहीच नसते. म्हणजे ही त्रिपुटी आत्म्याशिवाय दुसरे काही नाही आहे. कारण ज्याला दृश्य म्हणून पाहिला ते सगळा सुद्धा आत्मेच आहे, आणि जो पाहतो आहे तो आत्मा आहे, आणि हे दर्शनाची क्रिया जी आहे ती त्या आत्मप्रकाशा वाचून शक्य नाही आहे. म्हणून तोही त्या ज्ञानप्रकाशा वाचून शक्य नाही आहे, संवित्ती वाचून शक्य नाही आहे. म्हणून ती सुद्धा आत्माच आहे. म्हणजे ही जी त्रिपुटी आहे या त्रिपुटीमध्ये आत्म्याशिवाय काहीच काही नाही. याचं स्पष्टीकरण मागच्या गोव्यांमध्ये आलं, त्यात तेच आता प्रमाण सिद्ध करताय माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेवांना स्पष्ट बोध करताय की आत्तापर्यंत तुला जे सांगितलं व्यक्त अव्यक्त, त्यानंतर एकत्व द्वित्व किंवा द्वैत अद्वैत आणि दृष्टा दृश्य, नंतर दर्शन आणि दृष्ट सापेक्ष दृष्टा, दृष्ट्याच्या सापेक्ष दृश्य, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आधी दृष्ट्यामध्ये येऊन मिळतात आणि नंतर तो दृष्टासुद्धा तिथे संपून जातो आणि उरते ते एक शून्य, आणि तेच परमात्म्याचं मूळ अस्तित्व. पण हे सगळं त्या ज्ञाना वाचून काहीच आपल्याला कळू शकत नाही. या ओळीच्या माध्यमातून सांगतात की सुताच्या गुंडीमध्ये वरवर सूत असते आणि ते कितीही उकलत गेलं तर आतमध्ये सुद्धा सूतच असते. आता ती उलगडली तरी मध्येही सूत आणि शेवटीही सुताशिवाय दुसरे काही शिल्लक नसते. तसे एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे. इथे सुताचा गुंडा ज्याला म्हणतो आपण ते एखाद्या चक्रीवर सुद्धा असतो, पण ज्याला गुंज म्हणतात ते गुंज ते अजूनही मिळतात. त्याच्यामध्ये आतमध्ये काही चक्री नसते किंवा लाकूड नसते, नुसता तो गुंडाळा 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 असतो. तर ते एकच परब्रह्म, तो एकच परब्रह्मा परमात्मा दृष्टा दृश्य आणि दर्शन या स्वरूपामध्ये व्यक्त झालेला असतो. पण हे आपल्याला अज्ञानामुळे तसं दिसत नाही. परमात्मा, जगत, विविधता हे वेगवेगळे वाटतात, भिन्न भिन्न वाटतात. संपूर्ण जगत आणि त्याच्या विविध नाम रूप आकाराकडे पाहत असताना मनामध्ये लहान मोठे, सुंदर कुरूप, बरे वाईट, आवडते नावडते असे सगळे भेद निर्माण होतात. त्यामुळे अज्ञानी माणसाला खुशी दुःख, आनंद दुःख, प्रसन्नता खिन्नता, सुख दुःख, चांगले वाईट असे अनुभव येतात. आणि सत्पुरुष जे ज्ञानी असतात त्यांची दृष्टी मात्र वेगळी असते. आपल्याही पाहण्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती अशी लोक असतात, त्यांचा आपण कधी अनुभव घेत नाही, आपण त्यांना त्या दृष्टीने पाहतच नाही, कारण आपल्यावर अज्ञानाचा पगडा इतका जोरदार बसलेला असतो की आपल्याला या गोष्टी दिसत नाही. कधीही ऑब्झर्व कराल, बरेच लोक असतात जे कधी असं म्हणत नाही की मला या गोष्टीचं दुःख आहे किंवा माझं असं वाईट झालं किंवा तसं, याचा उच्चारसुद्धा काढत नाही. चकार शब्द तोंडात निघत नाही त्यांच्या. कधीही कोणाला कुठल्याही गोष्टीसाठी ब्लेम करत नाही. कधीही कोणामध्ये काही वाईट आहे असं पाहत नाहीत. आणि असे सत्पुरुष त्यांनाच असा अनुभव लवकर येऊ शकतो आणि लवकर येत असतो. मीच सर्व जगामध्ये व्यापून असल्यामुळे भेद दर्शन होत नाही. जर अशी दृष्टी असेल की मीच संपूर्ण जगामध्ये व्याप्त आहे, व्यापून आहे, तर मग अभेद भाव निर्माण होतो, भेदाची दृष्टीच राहत नाही. आणि भेददर्शनाने जीवाला सुख दुःख येतात, अभेददर्शनाने कधीही जीवाला सुख दुःख येऊ शकत नाही. असा कोणता माणूस आहे ज्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही नसतील? पण दुःख असेल तर नुसतं रडत बसून सगळ्या गावाला, सगळ्या जगाला सांगत बसायचं की माझ्यावरती असा अन्याय झाला, माझ्यावरती असा अत्याचार झाला, असा अतिरेक झाला आणि माझ्या दुःखाचं कारण बाहेर आहे, त्यांनी मला दुःखी केलं, त्यांनी माझ्यावर अन्याय केला. या सर्वांचं कारण आपली भेददृष्टी आहे. मी आणि माझे, मला आले की तू तुझे तुला येतेच, मी आणि माझे असं आलं की मग तू आणि तुला असं येतेच, म्हणजे मग मी वेगळा आणि तू वेगळा. गावखेड्यातल्या लोकांना याचा सहज प्रत्यय येतो, एकत्रित कुटुंब असतंय आणि मग त्यात वाटे पडलेत, वाटे पडणे, बटेवाडे होणे, वेगळे होणे, ज्याला आपण म्हणतो दोन चुली होणे. तर मग जोपर्यंत आत्तापर्यंत जो सख्खा भाऊ मी आणि माझ्यामध्ये होता तो आता तू आणि तुझ्यामध्ये मोडतो, मध्ये भिंत निर्माण होते. एका घरामध्ये जिथे भिंत नव्हती तिथे भिंत निर्माण होते. एकाची वस्ती पूर्वेकडून तर दुसऱ्याची वस्ती पश्चिमेकडून होते. मग जग कितीही पुढे गेलं तरी, पुढे जाऊ दे, माझा भाऊ माझ्या पुढे गेला नाही पाहिजे अशी स्पर्धा निर्माण होते. तर जिथे मी आणि माझे आलं तिथे तू आणि तुझे येतेच. मग संघर्ष सुरू होतो. संघर्षामुळे अनेक प्रकारच्या व्यथा निर्माण होतात. अनेक दुःखे निर्माण होऊन जीवन शेवटी दुःखमय होत जाते. आणि मग कसली आली आध्यात्मिक प्रगती डोंबल्याची? आपण तर त्याच्यामध्येच उलगडलो, त्याच्यामध्येच उलजलो. आत्मज्ञानाच्या प्रकाशाशिवाय हे अज्ञानजनित दुःख कसे दूर होऊ शकेल? हे दूरच होऊ शकत नाही. आत्मज्ञानाचा प्रकाश जर असेल तर मग भाऊच काय हे सगळेजण आपले आहेत. थोडाही दुजाभाव निर्माण होत नाही. यासाठी आत्मदर्शनाचा मार्ग, आत्मदर्शनाचा मार्ग लवकरात लवकर शोधण्याची गरज आहे. आणि हा नुसता शोधून मिळत नाही, याची तहान लागली पाहिजे. आतून इतकी आर्तता निर्माण झाली पाहिजे आतून की ताबडतोब मला हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं, आणि अशी खूप इच्छा असेल आणि देवापुढे जाऊन परत परत नतमस्तक होऊन देवाला जर असं मागणं असेल की देवा तू मला खूप दिलंस, या लौकिक जगतामध्ये मला अजून काहीही नको, देवा माझ्यावर कृपा करायचीच असेल तर मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर, अशी नितळ शुद्ध निर्मळ अशी मागणी जर मनात असेल, अंतकरणातून जर अशी मागणी असेल देवाच्या चरणी, तर मग तुमच्या आयुष्यामध्ये एक जिवंत सद्गुरू येतो. आणि तो जिवंत सद्गुरू आत्मसाक्षात्कारी सद्गुरू येतो, बरं का? आणि तो आत्मसाक्षात्कारी सद्गुरू तुम्हाला मग आत्मसाक्षात्कार घडवून आणतो. आत्मज्ञानाशिवाय अज्ञान, अविद्या, भ्रम हे नाहीसे होणारे दुसरे कोणतेच साधन नाही आहे. जर गुरुकृपा होईल तरच हे शक्य आहे. गुरुकृपा झाली म्हणजे मग हे आत्मज्ञान हळूहळू प्रकट होते. हे काही स्विच ऑन ऑफ केल्यासारखं नाही आहे, बरं का? की एखाद्या गुरुने डोक्यावर हात ठेवला आणि बस झालं. ज्याचं त्यालाच डेव्हलप करायचं आहे. गुरु हा वाटाडे आहे, हा मार्गदर्शक आहे. कसा आहे? आपण कार घेऊन जातो बाहेर गावी तर आपण GPS लावतो रोड पाहण्यासाठी. अनोळखी गावाकडे जात असताना, अनोळखी पत्त्यावर जात असताना आपण GPS लावतो, मॅप लावतो. ते GPS काही नसून तो GPSच गुरु आहे. गुरु अगदी असंच करतो. ज्या टेरेनचा आपल्याला काही पत्ता नाही त्या टेरेनमध्ये तो आपला पथप्रदर्शक, पथदर्शक होतो आणि आपल्याला तो रस्ता दाखवतो. हा ज्ञानाचा मार्ग तर आहेच आहे. ज्ञान हे ज्याचं त्याच्यापाशीच आहे. गुरु काही वेगळं टाकत नाही आहे. गुरुनी हात ठेवला आणि ते आतमध्ये शिरलं असं नाही. गुरु टाकत नाही ते आपल्या आतमध्ये, ज्याचं त्याच्याजवळ आहेच. कारण मूळ स्वरूपामध्ये आपण आत्मा आहोत. जर आपण आत्मा आहो आणि ते आत्मा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे, जर असं आहे तर मग ते पवित्र ज्ञान तिथे आहेच आहे. पाण्यावरचं गोंडाळ सारल्यानंतर खाली पाणी असते तसला हा प्रकार आहे. तर मग जे तिथे विद्यमान आहे तेच प्रकाशित होते. अविद्या भ्रम नाहीसे होणारच नाही त्याच्याशिवाय. आणि चांगदेव महाराजांना सांगताना याचा त्यांनी प्रत्यय आणून दिला. हे पत्र मिळाल्यानंतर परत जेव्हा ते आले नतमस्तक व्हायला, तेव्हा मुक्ताईला माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटलं की त्याच्या डोक्यावर हात ठेव. आणि मुक्ताईच्या माध्यमातून चांगदेवाला माऊली ज्ञानेश्वरांनीच हे ध्यान दिलं. आणि हीच गोष्ट चांगदेवांना माऊली ज्ञानेश्वर महाराज या 65 उव्यांमधून सांगत आहे. माऊली ज्ञानेश्वरांचा एक सुंदर अभंग असतो. त्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध, जेणे तुटे भेद तेची जपे सुताचिये गुंजे सूतची पै गाजे हरी चरणान बुजे निवडिता। नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध जिणे तुटे भेद तेची जपे ज्या गोष्टींनी भेद तुटेल अभेद दृष्टी येईल अभेद भक्ती निर्माण होईल त्याचाच जप कर। हे सर्व नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध। चांगदेव महाराज सिद्ध होते बरं का, ते सिद्ध योगी होते। माऊली म्हणतात की हे सिद्ध योग सुद्धा काही कामाचा नाही, त्याच्याने सुद्धा भेद निर्माण होतो। मी सिद्ध योगी आहे, मी श्रेष्ठ योगी आहे, हा अहंकार जात नाही, हा अहंकार बळावतो। जेणे तुटे भेद तेची जपे, म्हणून ज्याच्यानी हा भेद अभेदामध्ये परिवर्तित होईल त्याचाच जप कर। सुताची ये गुंजे सुतची पै गाजे हरी चरणांबुजे निवडिता। सुताचा गुंडाळा ज्याच्याबद्दल या 19 ओळीमध्ये सुद्धा माऊली सांगत आहेत चांगदेवांना, सुताची ये गुंजे सुतची पै गाजे, आत बाहेर सर्वत्र सूतच सूत आहे, हरी चरणांबुजे निवडिता। तर म्हणून हरी हरी म्हणता म्हणता आपण हरी होतो, आणि हा भेद जर बाळगला तर हा भेद आपल्याला जन्मोजन्मी टिकू द्यायचा नाही। ही ओवी म्हणजे चांगदेव महाराजांना सांगितलेला एक नवीन प्रकारची थेरमच आहे की हे सिद्ध योगी चांगदेवा कोणतीही सिद्धी ज्याच्यानी भेद निर्माण होत असेल ती तुला पुढे घेऊन जाणार नाही, त्याच्यानी तू मागेच येणार। आणि त्या फार सुंदर ओवी सुंदर अभंग आधी पण आपण घेतला होता माऊलींचा, निर्जीवा दगडांची काय करीसी सेवा ती तुझ निर्दैवा देईल काय, कवणे गुणे भुली पडली गव्हारा तीर्थाच्या माहेरा नोळखिसी, अष्टोतरशे तीर्थे जयाच्या चरणी ती तुझ्या हृदय भवणी आत्मा रामू, देव जवळी असता जासी आना तीर्था मुकलासी आता म्हणे ज्ञान देवो। निर्जीवा दगडांची काय करसी रे सेवा, त्या देवळांमध्ये जाऊन त्या निर्जीव दगडांची काय सेवा करतोस, तो तुझं निर्दैवा देईल काय, आणि तो दगडाचा देव काय तुला देणार आहे, कशाला बाहेर फिरतोस, कवणे गुणे भुली पडला गवारा तीर्थाच्या माहेरा नोळखिसी, या तीर्थाला त्या तीर्थाला कन्याकुमारी रामेश्वरम बद्रीनाथ केदारनाथ कुठल्या कुठे पुरी द्वारका सगळीकडे कशाला फिरतोस, कवणे गुणे भुली पडली गवारा, हे गवारा कोणती भूल तुला पडली तीर्थाच्या माहेरानं ओळखशी, तुझ्या आतमध्येच तीर्थाचं माहेर घर आहे त्याला तू ओळखत नाहीस, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुवनी आत्मारामू, ज्याच्या चरणात शेकडो तीर्थे आहेत असा तो आत्माराम तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे, देव जवळी असता जासी आना तीर्था मुकलासी आता म्हणे ज्ञान देवो। माऊली म्हणतात देव जवळी असता जासी आना तीर्था, वेगवेगळ्या तीर्थाला जाऊन काय उपयोग आहे, देव तर तुझ्या जवळ आहे तुला कसं कळत नाही, अशा पद्धतीचं हे निरूपण चांगदेवाला माऊली करत आहेत। वेळेच्या मर्यादेत राहून या ओवीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करू आणि त्याचा उर्वरित भाग उद्या घेऊया।
सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे तेवी तीन पणे वीण जाणिजे त्रिपुटी हे।
सुताचा गुंडाळा त्याच्यामध्ये आतमध्ये बाहेर सर्वत्र सुतच आहे, तसं ही जी त्रिपुटी आहे दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी, ही शेवटी त्रिपुटी सुद्धा विलीन होते त्या परमात्म्यामध्ये। याचा उर्वरित भाग उद्या घेऊया।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।